बन जा तू मेरी रानी, तेनु महल दवा दूंगा। तुम्हारी सुलु से सुपर रोमांटिक ट्रैक आपने सुना है और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। कसं आहे ना, आपण ज्या सिरियल पाहतो ना त्या फक्त आपण आपल्या फेवरेट स्टारच्या जोड्यांमधली केमिस्ट्री पाहण्यासाठी फॉलो करतो, आणि जर जोडीमध्ये चांगली केमिस्ट्री नसेल तर ती सिरियल ऑब्व्हियसली कधी येते आणि कधी जाते हे कळतच नाही। हो, म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर हमारी देवरानी नावाची एक सिरियल आली होती ज्यात भक्ती आणि मोहन अशी एक जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती, जी की ऍक्च्युली आत्ता काय तेव्हा पण कोणाला जास्त लक्षात येत नव्हती जशी आता तुम्हाला सुद्धा आठवत नाहीये, पण या उलट खुशी आणि अर्णव अनुराग तानीची जोडी लगेच लक्षात येते नाव घेतल्यावर। बिकॉज भली एक किंवा दोन वर्ष इस प्यार को क्या नाम दू किंवा तेरे लिए या सिरियल चालल्या, बट त्यातल्या जोड्या मात्र ना मनात घर करून गेल्या। सो थोडक्यात कसं आहे ना, जसं आता मूवीज मध्ये चेंजेस गरजेचे आहेत तसे सिरियल मध्ये सुद्धा चेंजेस गरजेचे आहेत, बट भई चेंज ऐसा होना चाहिए जो खुद को नहीं तो लोगों को पसंद आए। 93.5 रेड एफएम बजाते रहो।